तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. Hi, मी शरद केळकर आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा अँड ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
यु नो, जसं लहानपणात रमायला आपल्याला खूप आवडतं आणि एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असते, एखाद्या गोष्ट घ्यायचं आपलं स्वप्न असतं, कुठल्या गोष्टींसाठी लहानपणी तू हट्ट करायचंस?
मी खूप लहान लहान वस्तूंसाठी हट्ट करायचं. कधीच मला असं काही कारण मोठी स्वप्न नाही, मोठं काही असं बघितलं होतं, गाडी पण होती आमच्याजवळ, तर कधी असं हट्ट नाही केला. कपडे घ्यायची खूप हौस होती मला, असे जोडे पाहिजे किंवा असे कपडे पाहिजे, फक्त तितकंच. कधी असं नव्हतं की मला ही बाईक पाहिजे किंवा मला अशी बाईक पाहिजे किंवा अशी कार घेणार मी, असं कधीच नव्हतं. इनफॅक्ट जेव्हा मी ऍक्टर झालो तेव्हा मला बरीच लोक म्हणायचे, आता तू मोठी गाडी घे, तू बरंच काम करतोय, तू पैसे कमावलंय गाडी, म्हणून मला कधी हौस म्हणजे गाडीमध्ये झोपायचं असं फक्त आपल्याला, कोणची गाडी चालेल असं होतं. तर कधी असं म्हणजे हट्ट नाही केला. फक्त एकदा मी हट्ट केला होता एसी मला, ती एक तेव्हा एक सिनेमा आला होता जो जिदा भाई सिकंदर, त्याच्यामध्ये ते रेसिंग सायकल्स होत्या ना, ते मॅकवन. हां, तर मी आईला म्हटलं आई मला तशी सायकल घ्यायची आहे. मी अरे कशाला तू घ्यायची, कुठे चालवणार तू ती रेसिंग सायकल ग्वालेरला? नाही मी चालवे मला तीच. आईने हट्ट पूर्ण केला माझा, म्हणजे मला घेऊन दिली गाडी. पण दॅट वॉज ओनली थिंग आय रिमेंबर की मी कधी हट्ट केला असेल असं, मला हेच पाहिजे करून. ती एक सायकल होती.
किती ते गुणी बाळग बाई. वेल, पण शरदचा एक प्रॉब्लेम त्याच्या ऍक्टर बनायच्या स्वप्नात अडथळा बनू पाहत होता, आता ही काय भानगडे? आणि स्कूलमध्ये कसा होतास तू? म्हणजे तू खूप
शिक्षणात खूप छान होतो, पण माझा एक प्रॉब्लेम होता लहानपणापासून. आय युज्ड टू स्टॅमर, म्हणजे स्टॅमर करायचो. तर मला माझे सगळे मित्र खूप चिडवायचे पहिले, तर की तू रेन दे, तू बोल मत यार, तू बोलेगा दो घंटे लगाएगा बोलने में, तो हम कन्वे कर देंगे, असं होतं. आणि सगळे तू चुप रे यार, तू मत बोल, किंवा हे हकले असं मला खूप म्हणायचे ते लोक. तर काय झालं की कधीच मी असं स्टेजवरती कधी पार्टिसिपेट केला नाही, कधी कोणत्याही स्पीच असो परफॉर्मन्स असो, मी नेहमीच थोडं मागे राहायचो त्याच्यामध्ये. पण हळूहळू स्टॅमरिंग थोडं कमी झालं, पण स्टॅमरिंग भरपूर होतं मला, म्हणजे टिल द एज ऑफ 28 तो एक मोठा प्रॉब्लेम होता. म्हणून कधीच माझं असं शाळा असते ना की आपण हे ही मस्ती केली किंवा ते केलंय पण शाळेत हा प्राईज मिळाला. आता स्पोर्ट्समध्ये मी खूप छान होतो आणि एज्युकेशन म्हणजे स्टडीजमध्ये छान होतो. क्रिकेट खेळायचो, बरेच हॉकी खेळायचो, फुटबॉल खेळायचो, बरेच स्पोर्ट्स खेळायचो होतो. अँड आफ्टर दॅट आय डिड माय ग्रॅज्युएशन इन स्पोर्ट्स एज्युकेशन ओनली. सो ते एक होतं की लहानपणापासून माहिती होतं की स्पोर्ट्समध्ये काही करायचं आपल्याला. पण कधीच स्टेज नाही, कधीच ऍक्टिंग नाही, कधी मॉडेलिंग काहीच नाही. म्हणजे तर कधी म्हणजे असं स्वप्न पण होतं बघितलं की मी ऍक्टर बनेन किंवा मी मॉडेलिंग करेन किंवा मी असं काही. आणि वेन यू स्टॅमर आय डो नेव्हर ड्रीम्ड ऑफ व्हॉइसिंग ऑल्सो, म्हणजे कधी आवाज कळलाच नाही आपल्याला की आवाज कसा आहे आपल्याला. ते हळूहळू जेव्हा ऍक्टर बनत गेलो, शिकत गेलो, तेव्हा लोकांनी म्हणून म्हणजे मला म्हटलं की तुझा आवाज खूप छान आहे, तू डबिंग का नाही करत किंवा व्हॉइसिंग का नाही करत? म्हटलं यार मी स्टॅमर करतो यार, मी कुठे डबिंग करणार आहे, आपलं करून घेऊ तेच पुष्कळ आहे, लोकांचं कुठून करणार आहे? पण ते हळूहळू काय तेच आहे की तुम्हाला जर शिकायचं असतं ना, तुमच्याकडे जर एक अट असेल आतमध्ये की मला करायचं आहे हे काम, तुम्ही करू शकाल. इफ यू हॅव दॅट कॉन्फिडन्स, कुठे डाऊट आला ना किंवा कुठेही निगेटिव्ह तुम्ही झाला ना, मग ते थोडं मुश्किल आहे. पण अदरवाईज इट्स एनिथिंग इज पॉसिबल.
आय कम्प्लीटली बिलीव्ह इन इट. आता ही परीक्षा तर त्याने पास केली, पण कुठल्या परीक्षेत त्याची फजिती झाली ऐका. आणि मीन वाईल मला फॉलो करा ऑन ट्विटर, माझं हँडल आहे @RJShru, RJSHRU या नावाने. आणि असं असतं ना की लहानपणीच्या खुणा आपल्या शरीरावर राहतात, जे आपण मस्ती केली असेल, पडलो असेल, धडपडलो असो. आणि सिन्स यू वर अ स्पोर्ट्स पर्सन, तर असं कधी झालं की कुठला ऍक्सिडेंट झाला किंवा कुठे काही लागलं धडपडलं आणि जे अजून पण खूण आहे अंगावर?
म्हणजे खूण अंगावर खूण किती आहे तुम्हाला बघायला लागतं. म्हणजे असं व्हायचं म्हणजे की कधीही म्हणजे वर्षातून एकदा असं की माझ्या कुठे पट्टी नाही आहे किंवा गुडघे सोलले नाही आहे, तेव्हा लोक म्हणायचे अरे इसके घुटणे चिले हुए नाही, असे कसे हो सकता है? म्हणजे नेहमीच माझ्या गुडघ्याला काहीतरी लागलेलं असतं किंवा एल्बोला लागलेलं आहे किंवा इथे चिनवरती लागलेलं आहे. म्हणजे मी 12 महिने पट्ट्यांवरतीच आणि बँडेडवरती राहिलेलो आहे असं मला वाटतं. आणि आत्तापर्यंत मला लागतं खूप भरपूर. आय एम ॲक्सिडेंट प्रोन. आत्ता हे हातावरती किती कट्स, हातावरती आहे, मग आत्ताच लागलो, कास लागला म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी मला हाताला. तर खूप ॲक्सिडेंट्स होतात माझ्या आणि खूप भरपूर. म्हणजे एक तर मला असं वाटतं कुठे मार्क असेल माझ्या, माझ्या 100-150 मार्क असतील हातावरती.
ओके, पण यु नो जसे जसे आपण मोठे होतो तसे तशा गोष्टी आयुष्यातल्या बदलतात. आणि यू आर हायली एज्युकेटेड ऑल्सो, कारण मी तुझा थोडा अभ्यास करून आली आहे. सो तू खूप अभ्यास केला आहेस, पण कधी असं झालं की तुझ्या आजारपणामुळे किंवा कशा गोष्टीमुळे तुला कोणती एक्झाम मिस करावी लागली किंवा तुला एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क्स पडले?
एकदम मला आठवतं मी 7वीत होतो, कॉन्फिडेंट ना म्हणजे आपल्याला सगळं येतं, पण मी आजारी होतो. तर असं मला की ते टाइमटेबल माझा काही मला काही मिसअंडरस्टँडिंग झालं त्याच्यामध्ये. आणि एक पेपर होता माझा हिस्ट्रीचा आणि मी सायन्स अभ्यास करून मी एक्झाम द्यायला गेलो होतो. पण ते बरं होतं की मी वर्षभर म्हणजे अभ्यास करायचो म्हणून आय पास दॅट एक्झाम. अदरवाईज इट वॉज अ ब्लंडर की तुमचा पेपर हिस्ट्रीचा आहे तुम्ही सायन्स करून जाताय इथं झालेला सातवीत. पण ठीक आहे, म्हणजे एक्झाम्स मध्ये मला कधी भीती नाही वाटली आजपर्यंत. आय एम ऑलवेज रेडी फॉर एक्झाम्स. आत्ताही तुम्ही बसून द्या कोणत्या एक्झाम मध्ये, आय विल ॲटलीस्ट पास एक्झाम.
अँड ही इज सच अ गुड लुकिंग, हँडसम, टॉल अँड व्हॉट नॉट यार. पण कॉलेजमध्ये असताना शरदकडे एकाही मुलीने वळून बघितलं नाही खरं वाटत नाहीये ना. नाही पण असं का झालं ऐका थोड्याच वेळात.
यु नो स्टडीजमध्ये तर तू चांगला होतास, पण आता तू इतका गुड लुकिंग आहे म्हटल्यानंतर स्कूलमध्ये मुलींनी प्रपोज केलं असणार. आणि
मी तुम्हाला जर आपल्या लहानपणाचा किंवा इव्हन यंगस्टर किंवा 19 किंवा जेव्हा तुम्ही 20 असताल
व्हेन यू वर इन कॉलेज,
म्हणजे असं एक कॉलेजमधला एक तुला फोटो दाखवेन ना, तर तू म्हणजे असं सेकंड टाइम बघणार पण नाही कोण असा मुलगा असं करून बघशील. आय एम टेलिंग लिटरली आय वॉज सो अग्ली, सो बॅड लुकिंग, सो थिन. मी 6 feet हाईट वरती माझं वजन होतं 57 kg, म्हणजे कसा बारीक खिडक्या असेल मी. आणि अशा आय वॉज नॉट ग्रूम्ड ॲट ऑल, खूप घाण दिसत. म्हणजे अगदी हळूहळू थोडंसं ग्रूमिंग मित्र भेटले नवीन कॉलेजमध्ये जाता तुम्ही, मग तुम्हाला अशा मुली पण थोडा भाव देतात की अरे कुछ कर ना, अच्छे कपडे पहन कम से कम जाके. मी असं पायजामा घालायचं किंवा टी शर्ट घेऊन फिरायचो 11वी 12वी पर्यंत सायकलवरती छोट्याशा एका. पण त्याने म्हटलं चला ठीक आहे तू काहीतरी चेंज कर, तू पॅन्ट जीन्स वीन्स घाल, जीन्स पॅन्ट काहीतरी घे. असं हळूहळू ते ग्रूम होत गेलं. आणि जेव्हा इनफॅक्ट माझं लग्नही झालं, म्हणजे वेन मी अँड कीर्ती वर सीईंग इच अदर, यू आर नॉट गुड लुकिंग बट युअर नेचर इज गुड, बट युअर गुड ह्युमन बिईंग. पण ना सांगित लुक वाईज तू काही तोप नाही आहे. म्हणजे असं आता ती म्हणते की नाही, यू आर वन ऑफ द हँडसम मॅन आय हॅव मेट इन माय लाईफ अँड यू आर. आता आता ती म्हणते बहुतेक. पण पहिले इनफॅक्ट वेन आय सी माय पिक्चर्स, जेव्हा मी सुरुवात केली होती 2002-03 मध्ये, मी ते असं कोणते एपिसोड असेल ना जुना कधी युट्यूबवरती किंवा, तर मी म्हणतो बंद करायला, मला बघायचंही नाही आपला चेहरा त्याच्यामध्ये. सो वी व्हेरी व्हेरी बॅड, व्हेरी व्हेरी ऑर्डनरी लुकिंग आहे. तर असं कधीच शायद कोणी मला भाव नाही दिला, कोणची कोणत्याही मुलींनी माझ्याशी असं इनिशिएशन नाही केलं बोलण्याचं, तर कधीच नाही. ते असं मीन आय वॉज नॉट अ ब्लू आईड बॉय ऑफ द स्कूल ऑर समथिंग लाईक दॅट. आय वॉज अ टिपिकल फ्रंट बेंचर मॉनिटर टाईपचा मुलगा होतो. म्हणजे असं
फ्रंट बेंचर, सरळ मार्गी, मॉनिटर टाईप मुलगा, असा डेडलीस्ट विलन्सच्या कॅटेगरीमध्ये कसा बरं पोहोचला ऐका ह्याच्या आयुष्यातले अनेक इंटरेस्टिंग किस्से. तोपर्यंत मला तुम्ही फॉलो करू शकता ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे SHRUTII RED FM या नावाने माझं पेज आहे, किंवा इंस्टाग्रामवर आरजे श्रुती RJSHRUTII या नावाने. मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.
Lights, camera, action.
Got it.